चीनीमंडी.com पॉडकास्ट। विजी डेली शुगर मार्केट अपडेट, आज मंगळवार 23 फेब्रुवारी 2021। डोमेस्टिक मार्केट, महाराष्ट्रामध्ये हस्ते साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,130 रुपये होता, तर 33 साखरेचा व्यापार 3,210 रुपये ते 3,250 रुपये होता। रिसेल मार्केटमध्ये असतील साखरेचा व्यापार 3,010 रुपये ते 3,065 रुपये होता, तर 33 साखरेचा व्यापार 3,060 रुपये ते 3,200 रुपये होता। उत्तर प्रदेशामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,210 रुपये ते 3,220 रुपये होता, गुजरातमध्ये असतील साखरेचा व्यापार 3,101 रुपये, तर 33 साखरेचा व्यापार 3,121 रुपये ते 3,141 रुपये होता। तमिळनाडूमध्ये असतील साखरेचा व्यापार 3,175 रुपये ते 3,225 रुपये होता, तर 33 साखरेचा व्यापार 3,225 रुपये ते 3,250 रुपये होता। हे सर्व दर जीएसटी सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, लंडन व्हाइट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $487.30 प्रतिटन राहिला, तर न्यूयॉर्क शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 18.77 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 72.511 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रिअलचा व्यापार 5.4478 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 4,558 रुपये, क्रूड WTI $62.17 होते। इक्विटी, सेन्सेक्स 7.9 अंकांनी वाढून 49,751.41 वर बंद झाला, तर निफ्टी 32.10 अंकांनी वाढून 14,707.80 अंकावर बंद झाला।